मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवत्ने भेषजे गुरौ यादृशी भावनाम कुर्यात सिद्धिर्भवति तादृशी। आपल्या संस्कृत भाषेत अनेक सुंदर सुभाषित आहेत, त्यातील एक वर उद्धृत केलं आहे। या सुभाषिताचा अर्थ असा की मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, ज्योतिषी, डॉक्टर आणि गुरु यांच्याप्रती जशी भावना करावी तसं फळ मिळतं। आता हल्ली वरील सर्व व्यवसाय व्यापारी वर्गात जमा झाल्यानं वरील सुभाषित कदाचित आज लागू पडणार नाही, पण मला मात्र या सुभाषिताची प्रचिती कशी आली त्याची ही सुरस आणि चमत्कारिक कथा। माझा मित्र कुणाल रानडे याला वयाच्या 60व्या वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे। अमेरिकेतल्या सर्व डॉक्टरांचे उपाय थकल्यावर भारतातील आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक वैद्याचं औषध लागू पडेल या आशेनं आम्ही आमच्या नांदेडकर डॉक्टरांकडे जायचं ठरवलं। त्याचं नाव अर्थात मी सुचवलं। डॉक्टर नांदेडकर यांचे तीर्थरूप, आमचे फॅमिली डॉक्टर, अगदी पिढ्यानुपिढ्याचे, माझे सगळे काका, मामे, माम्या आणि मावशा छाती ठोकपणे सांगायच्या की नानांनी, म्हणजे नांदेडकरांचे वडील, त्यांचा दमा, मूळ व्याध, मधुमेह, मुरुम आणि अर्थातच संधिवात पूर्ण बरे केले। त्यांचा वारसा बंडोपंतांनी, म्हणजे आमचे नांदेडकर ज्युनियर, यशस्वीपणे चालवला। बंडोपंत फक्त मॅट्रिक पास, नंतर त्यांनी 6 महिन्यात DHB म्हणजे डिप्लोमा इन होमिओपॅथी आणि बायोकेमिस्ट्रीचा कोर्स पूर्ण केला आणि तीर्थरूपांच्या दवाखान्यात शागिर्दी सुरू केली। त्यालाही आता 22 वर्ष होऊन गेली। कुण्या, यू हॅव नथिंग टू लूज, मी कुणाला म्हटलं। अरे सगळे लोक म्हणतात त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे, ट्राय करायला काय हरकत आहे। अरे पण ते होमिओपॅथी पाहतो सुंदर 12 क्षार करती रोग्यांना की हे की रोगांना हे ठार, असा यांचा लोक छे छे, हा खोडसा अपप्रचार आहे। आमचे डॉक्टर तुला काहीतरी चांगलं औषध देतील, माझ्या मानेवरचे वॉर्ट्स त्यांच्याच औषधानं साफ झाले। शेवटी माझ्या आग्रहाला बळी पडून कुणाल तयार झाला। आम्ही दोघे एका शहरातले बरोबरच वाढलेलो, आम्ही बरोबरच भारताची ट्रीप करायचं ठरवलं। मी तेथे पोचताच स्वतः खास फोन करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली। डॉक्टर साहेब फार बिझी आहेत असं माहीत असल्याने 7:30 पहिली अपॉइंटमेंट घेतली। इथं अमेरिकेत इतक्या लवकर कॉल केला तर इमर्जन्सी रूममध्ये जा असं म्हणून आन्सरिंग मशीन सांगते। इथं डॉक्टरांनी स्वतःच फोन उचलून अपॉइंटमेंट दिली। मला तर आनंदाचा सुखद धक्काच बसला। आपण सगळ्यात पहिले असल्याने आपल्याला खास ट्रीटमेंट मिळेल अशी माझी खात्रीच होती। मी आणि कुणाल एका ऑटोमध्ये बसून दवाखान्यासमोर बरोबर 7 वाजता पोहोचलो। रस्त्याच्या बाजूला लहान लहान दुकानांची रांग होती, त्यात अगदी मध्ये डॉक्टरांचा दवाखाना होता। दुकानावर सतीश, म्हणजे बंड्या नांदेडकर, DHB होमिओपॅथ अशी धूळ खाऊन अदृश्य झालेली पाटी होती। आणि काय सांगावं, आमच्यासमोर निदान 20 तरी रोगी अगोदरच रांगे लावून उभे होते। रोग्यांची रांग अक्षरशः रस्त्यावर ओघळली होती। आम्ही दोघं हपकून गेलो। आपला नंबर यायला निदान 10 तरी वाजतील या कल्पनेनं हादरून गेलो। पप्या, म्हणजे मी प्रसाद, चल परत, हे लक्षण काही बरे नाही बरं, कुणाल म्हणाला। अरे थांबे, इतका गोंधळ करू नकोस, आपण इतक्या दुरून अमेरिकेतून आलो हे डॉक्टरांना माहीत आहे। आपल्याला स्वतः डॉक्टरांनी 7:30 अपॉइंटमेंट दिली आहे, आपल्याला प्रायोरिटी आहे। मी कुणालचं सांत्वन केलं आणि रांग मोडून मध्ये घुसलो। अवे रांग मोडतोस, पब्लिक बफरेल ना। अरे कुच्छ नाही होता, ह्या असा मामला एम पी म्हणजे मध्य प्रदेश खाक्या असा आहे. आज जाऊन पाहतो तो बेंचांवर आणखीन 10 रोगी बसले होते. मी जबरीने बेंचावर 2 जागा बळकावल्या. या सगळ्या प्रकारामुळे कुणाल भलता डाऊन झाला. तो मूळचा पार्ल्याचा, त्यामुळे हे साहजिक होतं. आम्ही आजूबाजूला नजर फिरवली. एका 12x15 खोलीत मध्यभागी डॉक्टर साहेब बसले होते. त्यांचा समोर एक 4x5 मेज होतं आणि त्या मेजावर 2 इंच उंचीच्या 12 कुप्यांची रांग होती. त्या रांगेला लागून काटकोन करून 8व्या रांगेत आणखीन 12 कुप्या होत्या. भिंतींना अनेक वर्ष रंगाचं दर्शन झालं नव्हतं. मागच्या भिंतीवर श्री गणेशाचं हाताने काढलेलं चित्र थंब टॅक लावून विराजित केलं होतं आणि वरच्या पंख्याच्या वाऱ्यात ते हलत होतं. कंपाऊंडर आणि रिसेप्शनिस्टचं काम डॉक्टर्स करीत होते. टेबलावर एक पितळेची छोटीशी धनपट्टी होती. डॉक्टरांचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. मी थोडंसं खाकरून त्यांचं लक्ष विधून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कानातल्या स्टेथोस्कोपमुळे त्यांना ऐकू गेलं नसावं. आता होमिओपॅथिक डॉक्टरला स्टेथोस्कोपचं काय काम असा दुष्ट प्रश्न कोणी विचारतील, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. ते समोरील रोग्यांना प्रश्न विचारण्यात मग्न होते. मी ते संभाषण ऐकत होतो, कारण माझी जागा टेबलापासून फार तर 4 फूट दूर होती. हां, मग काय रे बबन, आता कसं वाटतं आहे, पोटदुखी कमी झाली की नाही? हां डॉक्टर साहेब, त्या स्पेशालिस्टवाल्या डॉक्टरनं 2000 घेतले आणि समजा टेस्ट केल्या आणि काही निघालं नाही. बरं, तर आता काही दिवस रिक्षा चालवणं बंद कर आणि या गोळ्या सकाळी 6, संध्याकाळी 6 आणि लक्षात ठेव, खेळ आणि कॉफी पूर्ण बंद. हे सगळं सुमारे 2 मिनिटे आणि 10 सेकंद इतक्या वेळात आटोपलं. कुणालने त्याच्या स्मार्टफोनवर टाईम केलं, त्यामुळे मला माहीत. बबनने डॉक्टरांसमोर 2 रुपयांची नाणी ठेवली आणि दवाखान्याच्या दारातून रस्त्यावर उडी मारून तो दिसेनासा झाला. उडी मारणं आवश्यक होतं, कारण 2 रोगी पायऱ्यांवर बसले होते. डॉक्टरांनी पुन्हा डोकं खाली घातलं. मला वाटलं ते रोग्यांच्या आजाराबद्दल नोट्स लिहित आहेत, पण मौजेची गोष्ट अशी की तेथे एकाही रोग्याची फाईल नव्हती. ते खाली वाकून बाटल्यात गोळ्या भरत होते. गेल्या 20 वर्षात डॉक्टरांच्यात काहीही फरक पडला नव्हता. केस थोडेसे पांढरे झाले होते, मानेवर सुरकुत्या, टोळ्याखाली काळी वर्तुळं वार्धक्याची चाहूल देत होते. पण त्यांचा तो डगला मळकट रेगारेगांचा शर्ट आणि त्याहूनही डगली खाकी पॅन्ट मात्र बदलली नव्हती. तरुणपणी सायकोफेम अँथनी पर्किन्स या नटासारखे दिसणारे डॉक्टर आता म्हाताऱ्या क्लिंट इस्थूडसारखे दिसत होते. ते पुढचा रोगी एक म्हातारी बाई होती. काय सोरा बाई, ब्लड प्रेशर काय म्हणतं तुमचं? तेवढाच असते, डोकं भन्न भन्न होते. बरं, तर गोळ्या आवडं वाढून देतो आणि लोणचं कमी करायचं, भाकरीबरोबर फक्त वरण, धुणी भांड्याची कामं कमी करा आणि लक्ष ठेवा, केळी आणि कॉफी बंद. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या पाठीवर स्टेथोस्कोप ठेवला आणि तिला लांब श्वास घ्यायला लावलं. नाडी चचपली आणि गंभीर चेहरा केला. पुन्हा परत या पुढच्या मंगळवारी. आणि सोऱ्याबाई, विड्या पिणं बंद. सोऱ्याबाईने त्यांच्या समोर 2 रुपयांची मळकी नोट ठेवली. डॉक्टरांनी निर्विकारपणे ती नोट पितळी पेटीच्या वरच्या फटीतून आसरकवली. मी पुन्हा खाकरलो आणि कुणालच्या बरगडीत माझ्या डाव्या कुबरानं ठुशी मारली. कुणाल एकदम ताट झाला. त्या लहानशा वेटिंग रूममध्ये गोरा रंग आणि निळे डोळे असलेला तो एकच प्राणी असल्याने आता तरी डॉक्टर आम्हाला बोलवतील असं मला वाटलं. पण डॉक्टरांनी एका लहान मुलीला अंगुली निर्देशानं बोलवलं. काय गं चिंगे, काय होतं तुला? तिला लघवीला जळजळ होते डॉक्टर, तिच्या माथेनं उत्तर दिलं. ताप होता का? नाही. तिच्या हॉस्पिटलमधल्या स्पेशलिस्टनं गोळ्या दिल्या, त्यानं तिला जुलाब सुरू झाले, म्हणून तुमच्याकडे आलो. अल्ट्रासाऊंड हो केला हो, 5000 रुपये. त्या गोळ्या बंद कर आणि या गोळ्या सुरू कर, डॉक्टर म्हणाले. दिवसातून 3-5 गोळ्या पाणी भरपूर प्यायचं बरं का चिंगे, आणि 2 आठवड्यांनी परत ये. येणं जमलं नाही तर शाळेतून परत येताना गोळ्या घेऊन जा आणि रोज केस धुत चल, नाहीतर पुन्हा ओवा होतील डोक्यात. चिंगीच्या आईने 2 रुपयाची कोरी नोट दिली आणि तीसुद्धा पितळी पेटीत तितक्याच निर्विकारपणे नाहीशी झाली. उवा हा शब्द ऐकताच कुणाल एकदम घाबरघुबर झाला. आपल्याला काही फिकीर नाही रे कुण्या, आपण दोघी टकले आहोत, मी त्याला दिलासा दिला. आता जवळपास 8:30 होते. माझा अमेरिकन पेशन्स संपला होता. मी पुन्हा खाकरलो आणि मोठ्यानं म्हणालो, डॉक्टर मी प्रसाद अमेरिकेतून आलो आहे खास मित्राला घेऊन. यावर त्यांनी मानभर करून बघितलं आणि उजव्या तर्जनीने जरा थांबा अशी सूचना केली. त्यांच्या तोंडावर मास्क असल्याने ते रागवले की नाही हे कळायला मार्ग नव्हता. मला वाटलं कुणाल एव्हा चिडला असेल, पण उलट तो निवांतपणे स्मार्टफोनवर व्हिडिओ गेम्स खेळत होता. शेवटी एकदाची आमची पाळी झाली. कुणाल डॉक्टरांच्या जवळ खुर्चीवर बसला आणि मी मागे उभा राहिलो. नमस्कार डॉक्टर साहेब, कुणाल म्हणाला. डॉक्टरांनी कुणालकडे काही वेटक लावून बघितलं. अमेरिकेतून आला आहात, सगळ्या टेस्ट झाल्या असतीलच. होय, मी सगळी फाईल आणली आहे डॉक्टर, कुणाल म्हणाला. डॉक्टरांनी 2 मिनिटात पूर्ण फाईल चाळली आणि कुणालच्या हातात ठेवली. पुन्हा छातीवर स्थितीतको नाडी तपासणं झालं. मग कुणालकडे न पाहताच ते म्हणाले, तुम्ही आंबट खाणं बंद करा, कॉफी केळी पूर्ण बंद, आणि थोडंसं पोहोच जा रोज. उजवीकडच्या 2 आणि डावीकडच्या 2 कुप्या उघडून त्यांनी त्यातील गोळ्या एकत्र केल्या. त्याची एक वेगळी बाटली तयार करून कुणालच्या हातात ठेवली. यातील 4 गोळ्या सकाळी, 4 संध्याकाळी, 6 महिन्यानंतर मला कॉल करा व्हॉट्सॲपवर. पण डॉक्टर आणखी काही लागलं तर कुणालच्या हाती पाठवीन. कुणाला आणखी प्रश्न होते, पण डॉक्टरने लगेच पुढील रोग्याला बोलावलं. कुणालने डॉक्टरच्या हातात 500ची नोट ठेवली. पण जो चिल्लर नाही, पैसे नंतर पाठवून द्या, डॉक्टर निवांतपणे म्हणाले. डॉक्टर फक्त 2 रुपये घेतात, मी कुणाच्या कानात कुजबुजलो. कुणालचा चेहरा बघण्यासारखा झाला. आम्ही बाहेर पडलो. उबरमध्ये बसताच कुणाल म्हणाला, 2 रुपये घेऊन, अरे हाऊ डज ही मॅनेज, हे इकॉनॉमी अगदी वेगळं आहे, मी म्हणालो. त्यांचे वडीलही 2 रुपयेच घेतात. गेल्यावर 40 वर्षात बंडोपंतांनी कधीही फी वाढवली नाही. हा दवाखानासुद्धा तसाच आहे. ते गणपतीचं चित्र होतं ना, ते यांनीच काढलेलं आहे 7 वर्षात असताना. हे बघ, डॉक्टरांचं ओव्हरहेड 0 आहे. नो स्टाफ, नो इन्शुरन्स, नो रेंट आणि नो बिलिंग. अरे पण 2 रुपयाला चहासुद्धा मिळत नाही रे, कुणाल म्हणाला. म्हणूनच ते रोज 200 पेशंट बघतात. झालंच तर लोक आपणहून जास्त पैसे देतात, जसं तू त्यांना 500 दिले. म्हणजे टेक्निकली स्पीकिंग ते फुकट सर्विस देतात, गरिबांची सेवा, म्हणूनच हाताला यश. कदाचित त्याचं रहस्य तेच असावं. कुणालने एक लांब सुस्कारा सोडला. त्यानंतर आमची भेट झाली ती BMM अटलांटिक सिटीच्या अधिवेशनात. कुणाल लढत होता, हातात काठी होती. माझ्याकडे असं बघू नको रे बाबा, कैद्याकडे पोलीस बघतात तसं. मी नांदेडकरांचं औषध घेतलं नाही, तो ओशाळून म्हणाला. अरे माझं काय जातं, लंगोट तर तू आहेस, मी नाही. पण का घेतलं नाही ते तर सांग. हँडशेक केल्यास त्याच्या हाताला वेदना होतील, मी ते टाळलं आणि भारतीय नमस्कार केला. खरं सांगो, कुणाल म्हणाला, समोर टांगेवाला, मागे रिक्षावाला, शेजारी डोक्यात उवा असलेली चिंगी, हा प्रकार पाहून मी फार वैतागलो. आणि इथे आल्यावर सगळं इंटरनेट पालतं घातलं. मेयो क्लिनिकपासून क्लिव्हलंड क्लिनिकपर्यंत सगळे म्हणतात होमिओपॅथी म्हणजे थोतांड. रोगी बरे होतात ते केवळ प्लेसिबो इफेक्टमुळे. अरे एवढ्याशा गोळीनी काय होणार आहे, त्यातच 70 वर्षाचा पुरुष असो की 7 वर्षाची मुलगी, औषध तेच आणि डोस तेवढाच. अरे पण 200 वर्षापूर्वी त्या डॉक्टर हाने म्हणणं हे शास्त्र शोधून काढलं, ते काय सगळं फ्रॉड असेल का? पण त्या डॉक्टरने असं कधीच म्हटलं नाही की जगातल्या सगळ्या रोगांवर होमिओपॅथी हाच उपाय आहे. असं असतं तर कॅन्सर झाला की हेच डॉक्टर ऑन्कॉलॉजिस्टकडे कशाला गेले असते. हे बघ, कॅन्सर दुरुस्त करीन असं आमचे नांदेडकर कधीच म्हणत नाहीत. झालं असतं तुला जर प्लेसिबो इफेक्टनी बरं वाटलं तर काय हरकत आहे. प्रश्न तत्वाचा आहे. अंधश्रद्धा मोठी धोक्याची, कुणाल गंभीरपणे उत्तरला. इतक्यात त्याचा स्टाफ आला आणि तो उतरला. डॉक्टर नांदेडकरांचं ऑफिस जर एवढं जर एअरकंडिशन असतं आणि समोर जर एक चुणचुणीत सेक्रेटरी 1000 रुपये वसूल करत बसली असती तर कदाचित कुणालने निशंकपणे त्या गोळ्या घेतल्या असत्या असा विचार माझ्या मनात चाटून गेला. यालाही 2 वर्षं उलटली. दिवाळी आली की फेस टाईमवर गप्पा करायचा असा आमचा अनेक वर्षांचा सराव आहे. मीच फोन ठोकला. हॅपी दिवाळी कुणाल, काय झाला का रे फराळ? अरे मी आता वेस्ट कोस्टवर आहे, कुणाल म्हणाला. इथं 8 वाजले आहेत आणि फराळ म्हणजे काय? हळदीरामच्या चकल्या, हळदीरामच्या करंजा. बरं तू कसा आहेस? ठीक आहे, नुकतीच नी रिप्लेसमेंट झाली. आणि तुझं कसं चाललं आहे? अरे हो, एक सांगायचं राहिलं, कुणाल म्हणाला. आमच्या घरी एक हाऊसकीपर आहे, तिचं नाव मरिया, असेल 60 वर्षाची. तिच्याशी मी खूप गप्पा मारतो, तिला वाटतं मी डॉक्टर आहे. मी PhD आहे तिला माहीत नाही. एक दिवशी म्हणाली तिला सांधेत दुखीचा त्रास होतो. मी म्हणाले म्हटलं द्यावं हिला नांदेडकरांचं औषध, हिला बिचारीला महाग औषध घेण्याची ऐपत नाही. लाईक यू सेड, वी हॅड नथिंग टू लूज. मी मरियाला नीट समजावून सांगितलं, 4 गोळ्या सकाळी 4 संध्याकाळी 6 महिनेपर्यंत, रिमेंबर नो कॉफी नो बनॅनाज. तिने भक्तिवाने ती बाटली उचलली आणि भारतीय पद्धतीने हात जोडून नमस्कार केला. आम्ही दोघे खळखळून हसलो. कुणाल नांदेडकरांचं पथ्य विसरला नव्हता. आणि मग पुढे काय झालं? मरियाचं रूपांतर काय किंगकाँगमध्ये झालं काय? मी टोमणा मारला. अरे तीच तर गमत सांगतो, माझ्या टोमण्याकडे दुर्लक्ष करीत कुणाल म्हणाला. एक दिवशी मरिया टोपली भरून आहो काळो घेऊन आली. माझ्या हातात एक फळ टिपत ती म्हणाली, सिनियर ग्रासियस, मुचो ग्रासियस, तुझं इंडियन मेडिसिन एकदम मस्त. मी आता दोरीवरच्या उड्यासुद्धा मारू शकते. माझ्या बहिणीकरता द्या ना आणखीन औषध. आणि मग तू तिला काय म्हटलं? मी आणि मरिया येत्या हिवाळ्यात डॉक्टर नांदेडकरांना भेटायला जाणार आहोत, डोळा मारत कुणाल म्हणाला.